आकाशवाणी मुंबई दीपक वेलणकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठीचा प्रचार शिगेला। मुंबईत शिवाजी पार्कवर महायुतीची तर वांद्रे कुर्ला संकुलात इंडिया आघाडीची प्रचारसभा। राज्यात आतापर्यंतच्या टप्प्यात मतदान झालेल्या सर्व मतदारसंघातली मतदान यंत्र सुरक्षित, कुठेही काहीही छेडछाड झाली नसल्याचं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। आणि या आठवड्यात मुंबई विमानतळावरून सुमारे 11.5 किलो सोनं जप्त। लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे। पाचव्या टप्प्यासाठी येत्या 20 मे रोजी मतदान होणार आहे। या टप्प्यात राज्यातल्या 13 मतदारसंघांचा समावेश आहे। या सर्व मतदारसंघांमध्ये प्रचार उद्या संपत असून सर्व राजकीय पक्षांचे नेते सभा, बैठका, पदयात्रा काढून जोरदार प्रचार करत आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मुंबईत शिवाजी पार्क इथं मुंबईतल्या महायुतीच्या उमेदवारांसाठी आयोजित प्रचारसभेला संबोधित करत आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि इतर ज्येष्ठ नेते या सभेला उपस्थित आहेत। मुंबईत वांद्रे कुर्ला परिसरात इंडिया आघाडीची प्रचारसभा होत आहे। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे आणि भारत आघाडीचे इतर नेते या सभेला संबोधित करणार आहेत। गेल्या 60 वर्षात काँग्रेसच्या कारकिर्दीत झाली नाहीत एवढी कामं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात पूर्ण झाली आहेत। यात रस्ते, सिंचन या योजनांसह मूलभूत सोयीसुविधांच्या कामांचा समावेश आहे असं मत भाजपा नेते नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे। ते आज धुळे जिल्ह्यातल्या सिंदखेडा इथं महायुतीचे उमेदवार डॉ सुभाष भामरे यांच्या निवडणूक प्रचारसभेत बोलत होते। यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते। अनिल देशमुखांना भाजपानं मंत्रीपद नाकारल्यानं ते आमच्यासोबत आले नाहीत असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला आहे। ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते। राज्यात आतापर्यंतच्या टप्प्यात मतदान झालेल्या सर्व मतदारसंघातली मतदान यंत्र सुरक्षित आहेत, कुठेही काहीही छेडछाड झालेली नसल्याचं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी स्पष्ट केलं आहे। ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते। काही ठिकाणी सीसीटीव्ही स्क्रीन बंद पडल्याच्या निमित्तानं विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरात ते बोलत होते। मतदान यंत्र सुरक्षितरित्या ठेवलेली ठिकाणं उमेदवारांच्या स्वाक्षरीनं सीलबंद केलेली आहेत आणि सील अजूनही कायम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। सर्व ठिकाणच्या सीसीटीव्हीचं रेकॉर्डिंग सुरु असून केवळ सीसीटीव्ही स्क्रीन बंद पडले होते असा खुलासा त्यांनी केला। पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातल्या लोकसभा मतदारसंघातल्या मतदानासाठीच्या आढाव्यासाठी निवडणूक आयोगानं आज विशेष बैठक घेतली। या सर्व मतदारसंघांमध्ये मतदानाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली। अधिकाधिक मतदारांनी मतदान करावं यासाठी घरोघरी जाऊन त्यांना मतदानाचं आवाहन केलं जात आहे। मतदार यादीत नाव शोधण्यासाठी मतदार voter.eci.gov.in ही वेबसाईट, वोटर हेल्पलाईन अॅप किंवा 1950 या हेल्पलाईनवर फोन करून माहिती घेऊ शकतात। नायगाव जूचंद्र असा नवा बायपास तयार करून बोरिवली कोकण रेल्वे मार्गाला जोडण्याच्या कामाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निर्देशनानुसार मंजुरी दिल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे। ते आज कांदिवली इथं कोकणवासियांच्या मेळाव्यात बोलत होते। हार्बर मार्ग बोरिवलीला जोडण्याच्या आणि वंदे भारत मेट्रो ट्रेन सुरु करण्याच्या कामांनाही मंजुरी दिल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। श्रोतेहो, लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आजच्या भागात आपण दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत। संध्याकाळी 7:15 ते 7:30 वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। यंदाच्या 13 ते 16 मे या कालावधीत विमानतळ आयुक्तालयाअंतर्गत मुंबई सीमाशुल्क विभागानं एकूण 27 प्रकरणांमध्ये 11 किलोपेक्षा जास्त वजनाच्या सोन्याची आणि सिगरेट्सची तस्करी उघडकीस आणली आहे। बेकायदेशीर बाजारात याचं एकत्रित मूल्य 7,16,00,000 रुपये इतकं आहे। मेण, अर्धवट घडवलेले अलंकार, रोडियम प्लेटेड पैंजण, यामध्ये मिसळलेली सोन्याची भुकटी, तसंच सामानामध्ये गुदाशयामध्ये शरीरावर आणि बुरख्याआड लपवून होत असलेल्या सोन्याची तस्करी सीमाशुल्क विभागानं रोखली आणि या प्रकरणी दोन जणांना अटक केली. राज्यात खरीप हंगामासाठी खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून कृषी विभागानं यंदा 44,56,000 टन रासायनिक खतांचा साठा मंजूर केला आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंत राज्यात 29,19,000 टन खतांचा साठा होता. उर्वरित खतांचा पुरवठा केंद्राकडून होणार आहे. खतांच्या विक्रीमध्ये काळाबाजार किंवा अन्य गैरप्रकार होत असल्याचं आढळलं तर संपर्क साधण्याचं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. मालमत्ता करभरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्यांच्या विरोधात मुंबई महानगरपालिकेनं कठोर कारवाईला सुरुवात केली आहे. या आठवड्यात महानगरपालिकेनं विविध विभागातील 180 कोटी रुपये चुकवणाऱ्या 24 मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली आहे. या कारवाईत 4 जेसीबी, 1 पोकलेनसह विविध साहित्य जप्त केलं आहे. वरळी इथल्या शुभदा गृहनिर्माण संस्थेला 35,94,00,000 रुपयांचा कर भरणा करण्यासाठी 48 तासांची मुदत देण्यात आली आहे. मालमत्ता कर भरण्याची अंतिम तारीख 25 मे असून त्याआधी नागरिकांनी कर भरावा असं आवाहन महानगरपालिकेनं केलं आहे. शेअर बाजाराच्या कामकाजासाठी कार्यरत सर्व्हरमध्ये बिघाड झाला तर उपलब्ध केलेल्या पर्याय व्यवस्थेची चाचणी करण्यासाठी उद्या मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचं विशेष लाईव्ह व्यापारी सत्र आयोजित करण्यात आलं आहे. कामकाजाच्या 2 सत्रांमध्ये त्याची विभागणी केली आहे. सकाळी 9:15 ते रात्री 10 ही शेअर बाजाराच्या सर्वसामान्य कामकाजाची वेळ असून पहिलं विशेष सत्र सकाळी 9:09 या कालावधीत तर दुसरं विशेष सत्र रात्री 11:30 ते 12:30 या वेळेमध्ये आयोजित केलं जाईल. शनिवारच्या सत्रात शुक्रवारी खरेदी केलेल्या समभागांची विक्री करता येणार नाही असं शेअर बाजारनं जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट केलं आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 253 अंकांची वाढ झाली आणि तो 73,917 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 62 अंकांची वाढ नोंदवत 22,466 अंकांवर बंद झाला. धाराशिव जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यातल्या 90 गावात 132 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सर्वाधिक 40 टँकर भूम तालुक्यात सुरू केले आहेत. जिल्ह्यातल्या 226 सिंचन प्रकल्पात 4.44% पाणीसाठा शिल्लक आहे. 226 सिंचन प्रकल्पांपैकी 71 प्रकल्प कोरडे पडले आहेत. 106 प्रकल्पात जोत्याखाली तर 34 प्रकल्पात 25% कमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. क्रिकेट आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्सचा सामना लखनौ सुपर जायंट्स बरोबर होणार आहे. मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर थोड्याच वेळात म्हणजे 7:30 हा सामना खेळला जाणार आहे. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. हवामान येत्या 2 दिवसात संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून यावेळी तुरळक ठिकाणी सोसाट्याचे वारे वाहतील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यासाठीचा प्रचार शिगेला. मुंबईत शिवाजी पार्कवर महायुतीची तर वांद्रे कुर्ला संकुलात इंडिया आघाडीची प्रचारसभा. राज्यात आतापर्यंतच्या टप्प्यात मतदान झालेल्या सर्व मतदारसंघातली मतदान यंत्र सुरक्षित, कुठेही काहीही छेडछाड झाली नसल्याचं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. आणि या आठवड्यात मुंबई विमानतळावरून सुमारे 11.5 किलो सोनं जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.